अष्टमसर्ग संपातीची आत्मकथा। महादेव म्हणाले, हे पार्वती, संपातीचे बोलणे ऐकल्यावर त्या सर्व वानरांना मोठे कुतूहल वाटले आणि ते संपातीला म्हणाले, हे भगवान, तू पाहिल्यापासून तुझा स्वतःचा सर्व वृत्तांत सांग। तेव्हा पूर्वी आपण काय केले होते इत्यादी स्वतःचा वृत्तांत संपाती सांगू लागला। पूर्वीच्या काळी मी आणि जटायू हे आम्ही दोघे भाऊ भर तारुण्यात आलो असताना स्वतःच्या सामर्थ्यामुळे उन्मत्त झालो होतो। नंतर आपले सामर्थ्य किती आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने आम्ही गर्वाने आकाशातून उडत सूर्यबिंबापर्यंत जाण्यासाठी उड्डाण केले। अनेक सहस्त्र योजने आम्ही उड्डाण केले। त्यानंतर जटायू हा सूर्याच्या उष्णतेने होरपळू लागला। त्याचे रक्षण करण्यासाठी दयेने मी त्याला माझ्या पंखाने झाकून टाकल्यामुळे सूर्याच्या किरणाने माझे दोन्ही पंख जळून गेले आणि मी विंध्य पर्वताच्या या शिखरावर पडलो। वानश्रेष्ठानं खूप उंचीवरून खाली पडल्यामुळे मी मूर्छित झालो। पुढे 3 दिवसानंतर मी शुद्धीवर आलो, परंतु पंख जळून गेल्यामुळे माझे मन भ्रमिष्ठ झाले होते आणि त्यामुळे तो देश कोणता आणि आजूबाजूची पर्वतांची शिखरे कोणती हे मला काहीच उमजले नाही। मी हळूहळू डोळे उघडले तेव्हा मला एक पवित्र आश्रम दिसला। मी सावकाश त्या आश्रमाजवळ गेलो। तेथे आश्रमात राहणारे चंद्रमा नावाचे मुनिराज मला पाहून विस्मित झाले आणि म्हणाले, अरे संपाती, काय तुझे रूप कुणी बरे विद्रूप केले आहे? मी तुला पूर्वी ओळखत होतो, तू पूर्वी अत्यंत बलवान होतास, तुझे पंख कशामुळे जळून गेले? जर तुला योग्य वाटेल तर तू सर्व काही मला सांग। तेव्हा मी त्यांना माझे सर्व कृत्य सांगितले आणि अतिशय दुःखी होऊन त्या मुनिश्रेष्ठाला म्हणालो, मी आता दावाग्नेत शिरून जळून मरतो, कारण हे प्रभू, पंख नसणारा मी कसा बरे माझ्या जीवनाचे रक्षण करू शकेन? मी असे म्हटल्यावर त्या मुनीने दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, वत्सा, आता माझे वचन ऐक आणि मग जशी तुझी इच्छा असेल तसे तू कर। या दुःखाचे मूळ हा देह असून तो कर्मामुळे उत्पन्न होतो। देह म्हणजे मी अशी बुद्धी झाली की पुरुषाची कर्मे प्रवृत्त होतात। अहंकार हा अनादी आणि अचेतन असून तो अविद्येपासून निर्माण होतो। अग्नीने तप्त झालेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे अग्नीसारखे कार्य करतो त्याप्रमाणे हा अहंकार सदा चिदाभासाने व्याप्त असून त्याचे देहाशी तादात्म्य झाले की देह हा चैतन्याने युक्त होतो। त्या अहंकाराच्या सामर्थ्यानेच मी देह आहे अशी बुद्धी आत्म्याला होते आणि त्या तादात्म्यामुळेच सुखदुःखे देणारा हा जन्ममरणरूपी संसार उत्पन्न होतो आणि तो प्राण्यांना भोगावा लागतो। निर्विकल्प असणाऱ्या आत्म्याचे देहाशी चुकीनेच सदा तादात्म्य होत असल्यामुळे मी देह आहे, मी कर्माचा कर्ता आहे असा संकल्प सदा करीत जीव हा नाना प्रकारची कर्मे करतो आणि मग तो असहायपणे त्या कर्माच्या फळाने बद्ध होतो आणि स्वतःच पापपुण्याने वश होऊन नेहमी उच्च आणि नीच योनीमध्ये फिरत राहतो। यज्ञ, दान इत्यादी अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे मी निश्चितपणे स्वर्गात जाऊन सुखभोगीन असा संकल्प जीव करतो। तथापि देह आणि आत्मा यांच्या तादात्म्याचा तसाच अध्यास राहिल्यामुळे तेथे स्वर्गात पुष्कळ सुख चिरकाळ भोगल्यावर मग पुण्याचा क्षय होतो। त्यानंतर प्रारब्ध कर्माच्या प्रेरणेने इच्छा नसतानाही तो जीव खाली पडतो। प्रथम तो चंद्रमंडलावर पडतो, त्यानंतर धुक्याने युक्त होऊन तो चंद्रकिरणांच्या द्वारा पृथ्वीवर पडतो आणि तेथे तो बराच काळ तांदूळ इत्यादी धान्यामध्ये राहतो। नंतर तो 4 प्रकारचे भक्ष, भोज्य, लेह, चोष्म, भोज्य पदार्थ होऊन अन्नाच्या रूपात पुरुषाकडून खाल्ला जातो आणि रेताच्या रूपात परिणत होतो। त्यानंतर पुरुषाकडून ऋतुकाळी स्त्रीच्या योनीत घातला जातो। मग ते रेत स्त्रीच्या योनीतील रक्ताशी संयुक्त होते। ते पहिल्याच दिवशी गर्भवेष्टनाने वेढले जाऊन कलल म्हणजे रक्त आणि रेत यांचे मिश्रण होते आणि ते अधिक घट्ट होते। त्यानंतर पुन्हा 5 रात्रीत ते बुडबुडेच्या आकाराचे होते। मग 7 रात्री संपल्यावर तेही मांसपेशी बनते। 15 दिवसात ती पेशी रक्ताने भरून जाते। 25 दिवसांनी त्या पेशीपासूनच अंकुराची उत्पत्ती होते। 1 महिन्यात एक एक करून क्रमाने मान, डोके, खांदे, पाठीचा कणा आणि पोट हे 5 प्रकारचे अवयव निर्माण होतात। तसेच 2 महिन्यात क्रमानेच हात, पाय, बरगड्या, कंबर आणि गुडघे उत्पन्न होतात। हे सर्व क्रमाने होते, अन्य प्रकाराने नाही। तीन महिन्यांनी क्रमाने अंगाचे सांधे निर्माण होतात. चौथ्या महिन्यात क्रमाने सर्व बोटे निर्माण होतात. पाचव्या महिन्यात नाक, दोन कान आणि दोन डोळे उद्धृत होतात. तसेच या पाचव्या महिन्यातच दंतपंक्ती, नखे आणि गुह्यस्थान उत्पन्न होतात. सहाव्या महिन्याच्या प्रारंभी त्या गर्भाच्या दोन्ही कानांचे भोके स्पष्टपणे दिसू लागतात. या सहाव्या महिन्यात गुदा तसेच स्त्री आणि पुरुषा भेदानुसार योनी किंवा लिंग आणि बेंबी हे उत्पन्न होतात. सातव्या महिन्यात अंगावरील बारीक लव आणि डोक्यावरील केस निर्माण होतात. मग आठव्या महिन्यात सर्वच अवयव स्पष्ट आणि विभक्त असे होतात. हे गृध्र पक्षा, याप्रमाणे स्त्रीच्या उदरात गर्भ वाढत जातो. पाचव्या महिन्यात जीवाला संपूर्णपणे चेतनशक्ती प्राप्त होते. बिंबीत असणाऱ्या नाळेच्या सूक्ष्म छिद्रातून येणाऱ्या आईने खाल्लेल्या अन्नाच्या सारामुळे गर्भातील पिंड वाढत राहतो. स्वतःच्या कर्मामुळे तो मरत नाही. गर्भात असताना त्याला आपले पूर्वीचे सर्व जन्म आणि पूर्वीची सर्व कर्मे आठवतात. आईच्या जठराग्नीने तापलेला तो जीव असे म्हणू लागतो, आजपर्यंत नाना प्रकारच्या हजारो योनीमध्ये जन्म घेऊन मी कोट्यवधी पुत्र, पत्नी इत्यादींचे संबंध, त्याचप्रमाणे पशु व बांधव यांचा अनुभव घेतला आहे. कुटुंबाचे पोषण करण्याच्या आसक्तीने मी न्याय मार्गाने अथवा अन्याय मार्गाने धनार्जन केले, परंतु दुर्भाग्यामुळे मी स्वप्नात सुद्धा विष्णूचे चिंतन केले नाही. म्हणून आता त्याचे फळ म्हणून गर्भवासातील फार मोठे दुःख मी भोगीत आहे आणि नश्वर देहाला शाश्वताप्रमाणे मानून त्याच्या तृष्णेने युक्त होऊन मी बसलो आहे. पूर्वी करू नयेत ती कुकर्मी मी केली, पण स्वतःचे कोणतेही हित मात्र केले नाही आणि याच कारणाने मी स्वतःच्या कर्मानेच नाना प्रकारचे दुःख भोगत आलो आहे. आता या नरकसदृश अशा गर्भातून मी केव्हा बरे बाहेर पडेन हे मला माहीत नाही. यानंतर मात्र मी नित्य विष्णूचीच उपासना करीन. इत्यादी विचार करणारा तो जीव योनीच्या चिमट्याने पीडित होऊन ज्याप्रमाणे नरकातून पातकी माणूस बाहेर पडतो, त्याप्रमाणे तो अतिशय कष्टाने योनीतून बाहेर पडून जन्माला येतो. पुवाने भरलेल्या वरणातून एखादा कृमी बाहेर पडावा, त्याप्रमाणे तो योनीतून बाहेर पडतो. त्यानंतर बालपण इत्यादी अवस्थातील सर्व दुःखे तो भोगतो. सर्व प्राण्यांनाही सर्व दुःखे भोगावी लागतातच हे गिधाडा. त्यानंतर तारुण्य इत्यादी अवस्थातील सर्व दुःखे तू अनुभवली आहेसच आणि ती सर्वांना विधीच आहेतच, म्हणून मी त्यांचे वर्णन केले नाही. अशा प्रकारे मी देह आहे ह्या खोट्या कल्पनेने येणाऱ्या देहाभिमानाच्या अभिनिवेशामुळे नरक इत्यादीतील दुःखे आणि गर्भवास इत्यादी दुःखे जीवाला भोगावी लागतात. म्हणून आत्मा हा स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहापेक्षा भिन्न आहे आणि तो प्रकृतीच्या पलीकडे आहे हे जाणून देह इत्यादीवरील ममता टाकून देऊन माणसाने आत्मज्ञानाने संपन्न व्हावयास हवे. आत्मा हा जागृती इत्यादी अवस्थाने रहित सत्य आणि ज्ञान हे स्वरूप असणारा शुद्ध बुद्ध आणि सदा शांत आहे असे जाणावे. चेतन स्वरूप आत्म्याला जाणल्यावर आणि अज्ञानापासून उत्पन्न होणारा मोह नष्ट झाल्यावर मग प्रारब्ध कर्माच्या सामर्थ्याने हा देह पडो अथवा राहो, योगी पुरुषाला अज्ञानापासून निर्माण होणारे कोणतेही सुख किंवा दुःख यांची बाधा होत नाही. म्हणून जोपर्यंत तुझ्या प्रारब्ध कर्माचा नाश होत नाही तोपर्यंत तू काच सांभाळणाऱ्या सापाप्रमाणे तुझा देह सांभाळीत सुखाने राहा. हे गृध्र पक्षा, तुला अतिशय हितकारक असणारी आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती ऐक. त्रेतायुगात राजा दशरथांचे पुत्र राम बनून अव्यय असे नारायण रावणाच्या वधासाठी दंडकारण्यात येतील ते श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह असतील. तेथे तो ते दोघे भाऊ हजर नसताना वनातील आश्रमामधून रावण एखाद्या चोराप्रमाणे सीतेला पळवून नेऊन लंकेमध्ये ठेवील. त्यानंतर सुग्रीवाच्या आज्ञेने त्या सीतेचा शोध करण्यासाठी काही वानर समुद्राच्या तीरावर येतील. तेथे काही निमित्ताने त्यांच्याबरोबर तुझी भेट होईल यात संशय नाही. त्यावेळी तू त्यांना सीतेचा पत्ता बरोबर सांग, त्याचवेळी तुला दोन नवीन पंख फुटतील. संपाती म्हणाला, हे वानरानं, अशा प्रकारे त्या चंद्र नावाच्या मुनिकुळातील श्रेष्ठाने मला उपदेश केला, त्यावेळेपासून मी शांत होऊन तुमची वाट पाहत राहिलो. बघा, आता मला हे दोन नवीन आणि अतिशय कोमल असे पंख फुटले. तुमचे कल्याण हो, मी आता जातो. तुम्हाला सीता निश्चितपणे सापडेल या शंकाने तेव्हा आता ओलांडण्यास कठीण अशा समुद्राचे उल्लंघन करण्यासाठी प्रयत्न करा. अरे वानरानो, ज्यांच्या नावाच्या केवळ स्मरणाने दुर्जन माणूस सुद्धा अपरंपार अशा संसाररूपी सागर तरुण जाण्यास विष्णूचे परम आणि शाश्वत असे पद प्राप्त करून घेतो, त्या तीनही लोकांचे पालन करणाऱ्या श्रीरामांचे तुम्ही प्रिय भक्त आहात, तेव्हा हा क्षुल्लक समुद्र तरुण जाण्यास तुम्ही का आणि कसे बरे समर्थ होणार नाही. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे किष्किंधाकांडे अष्टमसर्ग समाप्त.